नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं दिवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक एकजूट जावन विकसीत भारताचे सपन साकार करपाक राष्ट्राच्या प्रगती खातीर स्वताक समर्पीत करपाचे आवाहन केले. सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150व्या जयंती निमतान एकता नगर हांगा राष्ट्रीय एकता दिन सुवाळ्या निमतान आयोजित विशाल सभेत उलयतना तांणी म्हळें की 2014 पासून सरकारान नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाक निर्णायक आणि शक्तिशाली धपको दिला. 2014 आधी देशभरात सुमार 100 जिल्हे माओवादी कारवायांनी प्रभावित आशिले, पण आज ही संख्या फक्त 11 मेरेन कमी झाल्या.
आज मैं सरदार पटेल के सानिध्य में एकता नगर की इस धरती से पूरे देश को भरोसा दिलाता हूं, जब तक देश नक्सलवाद माओवाद उस आतंक से पूरी तरह मुक्त नहीं हो जाता, हम रुकने वाले नहीं है, चैन से बैठने वाले नहीं है.
तांणी कोट्यावधी लोकांनी घेतिल्ल्या एकतेच्या सोपुतांत देशव्यापी सहभाग अधोरेखित केलो आणि राष्ट्रीय एकता मजबूत करपाच्या सामूहिक संकल्पाची पुष्टी केली. प्रत्येक नागरिकांत राष्ट्राचे रचनेक कमकुवत करपी खंयच्याच विचाराक वा कृतीक न्हयकारचे हाचेर तांणी भर दिला आणि ती काळाची गरज आशिल्ल्याचे सांगले.
आज करोडो लोगों ने एकता की शपथ ली है, हमने संकल्प लिया है कि हम ऐसे कार्यों को बढ़ावा देंगे जो देश की एकता को मजबूती दें. यहां एकता नगर में ही एकता मॉल, एकता गार्डन एकता के सूत्र को सशक्त करते दिखते हैं.
स्वतंत्रता उपरांत सरदार पटेल हांणी एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टिकोनाक मूर्त रूप देऊन 550 परस अधिक संस्थांक एकत्र करून अशक्य दिसपी काम साध्य केले असे तांणी सांगले. पुराय देशभरात चालू आशिल्ल्या रन फॉर युनिटी कार्यावळी विशी प्रधानमंत्री उलयले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आज बिहार विधानसभा वेचणूक 2025 खातीर संयुक्त संकल्प पत्र जारी केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजप अध्यक्ष JP नड्डा, भाजपचे बिहार वेचणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि हेर NDA फुडाऱ्यांच्या उपस्थितीत संकल्प पत्राचे प्रकाशन केले. संकल्प पत्राविषयी उलयताना भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल हांणी म्हणले की NDAचो जाहीरनामो म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची हमी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचो विश्वास. भारत आणि अमेरिकेन आज मुखावेल्या 10 वर्सां खातीर संरक्षण क्षेत्रात सहकार्याक एक फ्रेमवर्क कबलात केली. सोशल मिडिया पोस्टांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हणले की तांणी मलेशियात क्वालालंपूर हांगा अमेरिकेचे झूज सचीव पीट हेगसेथ हांचे कडेन बसका घेतली. बसके वेळार दोनी वटांनी एक संरक्षण फ्रेमवर्काचेर सय केली, जी दोनी वटांनी आदीच एक मजबूत संरक्षण भागीदारीत एक नवीन युग सुरू करतलो. संरक्षण मंत्र्यांनी सांगले की ही भागीदारी मुक्त, उक्ती आणि नियमार आधारित इंडो पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करपाक महत्वपूर्ण असा. सिंग हांणी म्हळें की हे दोनूय राष्ट्रांच्या वाढत्या धोरणात्मक अभिसरणाचे संकेत असा आणि भागीदारीच्या नवीन दशकाची सुरवात करतले. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे भुवनेश्वर ओडिशात हातमाग आणि हस्तकला या विषयावरली राष्ट्रीय परिषद आयोजित केल्या. आजपासून सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले वरिष्ठ अधिकारी आणि हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातले प्रतिनिधी एकठांय येतले. वस्त्रोद्योग मंत्रालयान सांगले की या परिषदेचे उद्दिष्ट भागधारकांमधी संवाद, सहकार्य आणि धोरणात्मक अभिसरणा खातीर एक समान माची प्रदान करप असा. बॅडमिंटनात जागतिक क्रमवारीत 13व्या क्रमांकार आशिल्ल्या टोमा ज्युनियर पोपो हाका हारवून सुपर 500 स्पर्धेच्या हायलो ओपनच्या उपांत्यपूर्व फेरयेत भारताच्या किरण जॉर्जान प्रवेश केला. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयन अस्तंत बंगाल, बिहार, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात हांगा कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काढला. तशेंच अंदमान आणि निकोबार जुवे, आसाम, मेघालय, उदेंत उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड हांगाय कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान आयज गंगेटीक अस्तंत बंगाल आणि गुजरात हांगा कांय सुवातांनी गडगड आणि वीज पडपाचो अदमास उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.